ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಶಿವಮಹಾಪುರಾಣಂ ರುದ್ರ ಸಂಹಿತ ಸತೀಖಂಡಂ 38ನೇ ಅಧ್ಯಾಯಂ ಆರಂಭ. ಓಂ ಸೂತ ಉವಾಚ ಇತ್ಯಾಕರ್ಣ್ಯವಚಸ್ತಸ್ಯ ವಿಭೇರಮಿತ ಧೀಮತಃ ಪಪ್ರಚ್ಛ ನಾರದಃ ಪ್ರೀತ್ಯ ವಿಸ್ಮಿತಸ್ತಂ ದ್ವಿಜೋತ್ತಮಃ. ನಾರದ ಉವಾಚ ಶಿವಂ ವಿಹಾಯ ದಕ್ಷಸ್ಯ ಸುರೈರ್ಯಜ್ಞಂ ಹರಿರ್ಗತಃ ಹೇತುನಾಕೇನ ತದ್ಬ್ರೂಹಿ ಯತ್ರಾವಜ್ಞಾಭವತ್ತದಃ ಜಾನಾತಿ ಕಿಂ ಸ ಶಂಭುಂ ನೋ ಹರಿಃ ಪ್ರಳಯ ವಿಕ್ರಮಂ ರಣಂ ಕಥಂ ಚ ಕೃತವಾನ್ ತದ್ಗಣೈರ್ ಅಬುಧೋ ಯಥಾ ಏಷ ಮೇ ಸಂಶಯೋ ಭೂಯಾಂಸ್ತಂ ಚಿಂಧೀ ಕರುಣಾನಿಧೇ ಚರಿತಂ ಬ್ರೂಹಿ ಶಂಭೋಸ್ತು ಚಿತ್ತೋತ್ಸಾಹಕರಂ ಪ್ರಭೋ. ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ದ್ವಿಜವರ್ಯ ಶೃಣು ಪ್ರೀತ್ಯ ಚರಿತಂ ಶಶಿಮೌಳಿನಃ ಯತ್ ಪೃಚ್ಛತೆ ಕುರ್ವತಶ್ಚ ಸರ್ವ ಸಂಶಯಹಾರಕಂ ದಧೀಜಸ್ಯ ಮುನೇ ಶಾಪಾತ್ ಭ್ರಷ್ಟ ಜ್ಞಾನೋ ಹರಿಃ ಪುರ ಸಾಮರೋ ದಕ್ಷ ಯಜ್ಞಂ ವೈ ಗತ ಕ್ಷುಭಸಹಾಯಕೃತ್. ನಾರದ ಉವಾಚ ಕಿಮರ್ಥಂ ಶಪ್ತವಾನ್ ವಿಷ್ಣುಂ ದಧೀಚೋ ಮುನಿಸತ್ತಮಃ ಕೋಪಾಕಾರ ಕೃತಸ್ತಸ್ಯ ಹರಿನಾ ತತ್ಸಹಾಯಿನ. ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ಸಬುತ್ಪನ್ನೋ ಮಹಾತೇಜ ರಾಜಾ ಕ್ಷುಭ ಇತಿ ಸ್ಮೃತಃ ಅಭೂನ್ಮಿತ್ರಂ ದಧೀಚಸ್ಯ ಮುನೀಂದ್ರಸ್ಯ ಮಹಾಪ್ರಭೋಃ ಚಿರಾತಪ್ರಸಂಗಾದ್ವೈವಾದ ಕ್ಷುಭದಧೀಚಯೋಃ ಮಹಾನರ್ತಕರಖ್ಯಾತ ತ್ರಿಲೋಕೇಶ್ವ ಭವತ್ಪುರಾ ತತ್ರ ತ್ರಿವರ್ಣತಃ ಶ್ರೇಷ್ಠೋ ವಿಪ್ರ ಏವ ನ ಸಂಶಯಃ ಇತಿ ಪ್ರಹದಧೀಚೋ ಹಿ ಶಿವಭಕ್ತಸ್ತು ವೇದವಿತ್. ತಚ್ಛ್ರುತ್ವಾವತರಂ ತಸ್ಯ ದಧೀಚಸ್ಯ ಮಹಾಮುನೇ ಕ್ಷುಭಃ ಪ್ರಾಹೇದ ನೃಪತಿ ಶ್ರೀಮದೇನ ವಿಮೋಹಿತಃ. ಕ್ಷುಭ ಉವಾಚ ಅಷ್ಟಾನಾಂ ಲೋಕಪಾಲಾನಾಂ ವಪುರ್ಧಾರಯತೆ ನೃಪಃ ತಸ್ಮಾ ನೃಪೋ ವರಿಷ್ಠೋ ಹಿ ವರ್ಣಾಶ್ರಮಪತಿ ಪ್ರಭು ಸರ್ವದೇವಮಯೋ ರಾಜಾ ಶ್ರುತಿ ಪ್ರಾಹೇದಿ ತತ್ಪರಾ ಮಹತಿ ದೇವತಾಯಾ ಸಾ ಸೋಹಂ ಮೇ ವದತೋ ಮುನೇ ತಸ್ಮಾದ್ ವಿಪ್ರಾದ್ವರೋ ರಾಜಾ ಚ್ಯವನೇಯ ವಿಚಾರ್ಯತಾಂ ನಾವಮಂತವ್ಯ ಏವಾದಃ ಪೂಜ್ಯೋಹಂ ಸರ್ವಥಾ ತ್ವಯಾ. ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ಶ್ರುತ್ವಾ ತಥಾ ಮತಂ ತಸ್ಯ ಕ್ಷುಭಸ್ಯ ಮುನಿಸತ್ತಮಃ ಸ್ಮೃತಿಸ್ಮೃತಿ ವಿರುದ್ಧಂ ತಂ ಚುಕೋಪಾತೀವ ಭಾರ್ಗವಃ ಅಥ ಕ್ರುದ್ಧೋ ಮಹಾತೇಜ ಗೌರವಾಚಾತ್ಮನೋ ಮುನೇ ಅತಾಡಯತ್ ಕ್ಷುಭಂ ಮೂರ್ಧ್ನಿ ದಧೀಚೋ ವಾಮಮುಷ್ಠಿತಃ ವಜ್ರೇಣ ತಂ ಚ ಚಿಚ್ಛೇದ ದಧೀಚಂ ಧಾಡಿತ ಕ್ಷುಭಃ ಜಗರ್ಜಾತೀವ ಸಂಕ್ರುದ್ಧೋ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಧಿಪತಿ ಕುಧೀಃ ಪಪಾದ ಭೂಮೌ ನಿಹತೋ ತೇನ ವಜ್ರೇಣ ಭಾರ್ಗವಃ ಶುಕ್ರಂ ಸಸ್ಮಾರ ಕ್ಷುಭಕೃತ್. ಭಾರ್ಗವಸ್ಯ ಕುಲಂಧರಃ ಶುಕ್ರೋಧ ಸಂಧಯಾಮಾಸ ತಾಡಿತಂ ಚ ಕ್ಷುಭೇನ ತು ಯೋಗೀ ದಧೀಚಸ್ಯ ತದಾ ದೇಹಮಾಗತ್ಯ ಸದ್ಗುಣಂ ಸಂಧಾಯ ಪೂರ್ವದ್ದೇಹಂ ದಧೀಚಸ್ಯಾಹ ಭಾರ್ಗವಃ ಶಿವಭಕ್ತಾಗ್ರಣೀರ್ಭೃತ್ಯಂ ಜಯ ವಿದ್ಯಾ ಪ್ರವರ್ತಕಃ. ಶುಕ್ರ ಉವಾಚ ದಧೀಚದಾದ ಸಂಪೂಜ್ಯ ಶಿವಂ ಸರ್ವೇಶ್ವರಂ ಪ್ರಭುಂ ಮಹಾಮೃತ್ಯುಂಜಯಂ ಮಂತ್ರಂ ಶ್ರೌತಂ ಅಗ್ರ್ಯಂ ವದಾಮಿದೆ ತ್ರಿಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ತ್ರೈಲೋಕ್ಯಂ ಪಿತರಂ ಪ್ರಭುಂ ತ್ರಿಮಂಡಲಸ್ಯ ಪಿತರಂ ತ್ರಿಗುಣಸ್ಯ ಮಹೇಶ್ವರಂ ತ್ರಿತತ್ವಸ್ಯ ತ್ರಿವಹ್ನೇಶ್ಚ ತ್ರಿಧಾ ಭೂತಸ್ಯ ಸರ್ವದಃ ತ್ರಿದೇವಸ್ಯ ತ್ರಿಬಾಹೋಶ್ಚ ತ್ರಿಧಾ ಭೂತಸ್ಯ ಸರ್ವದಃ ತ್ರಿದೇವಸ್ಯ ಮಹಾದೇವ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಸರ್ವಭೂತೇಷು ಸರ್ವತ್ರ ತ್ರಿಗುಣೇಷು ಕೃತೌ ಯಥಾ ಇಂದ್ರಿಯೇಷು ತಥಾನ್ಯೇಷು ದೇವೇಷು ಜಗನೇಷು ಚ ಪುಷ್ಪೇ ಸುಗಂಧಿವತ್ ಸೂರಸುಗಂಧಿಂ ಅಮರೇಶ್ವರಃ ಪುಷ್ಟಿಶ್ಚ ಪ್ರಕೃತೇರ್ಯಸ್ಮಾತ್ ಪುರುಷಾದ್ವೈ ದ್ವಿಜೋತ್ತಮ ಮಹದಾದಿ ವಿಶೇಷಾಂತ ವಿಕಲ್ಪಶ್ಚಾಪಿ ಸೂರತ ವಿಷ್ಣೋಃ ಪಿತಾಮಹಸ್ಯಾಪಿ ಮುನೀನಾಂ ಚ ಮಹಾಮುನೇ ಇಂದ್ರಿಯಸ್ಯ ಚ ದೇವಾನಾಂ ತಸ್ಮಾದ್ವೈ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಃ ತಂ ದೇವಂ ಅಮೃತಂ ರುದ್ರಂ ಕರ್ಮಣಾ ತಪಸಾಪಿವ ಸ್ವಾಧ್ಯಾಯೇನ ಚ ಯೋಗೇನ ಧ್ಯಾನೇನ ಚ ಪ್ರಜಾಪತೆ ಸತ್ಯೇನಾನ್ಯೇನ ಸೂಕ್ಷ್ಮಾಗ್ರಾನ್ ಮೃತ್ಯುಭಾಷಾದ್ಭವ ಸ್ವಯಂ ಬಂಧಮೋಕ್ಷಕರೋ ಯಸ್ಮಾದ್ ಉರ್ವಾರುಕಮಿವ ಪ್ರಭು ಮೃತ ಸಂಜೀವನೀ ಮಂತ್ರೋ ಮಮ ಸರ್ವೋತ್ತಮ ಸ್ಮೃತಃ ಏವಂ ಜಪವರಃ ಪ್ರೀತ್ಯಾ ನಿಯಮೇನ ಶಿವಂ ಸ್ಮರನ್ ಜಪ್ತ್ವಾ ಹುತ್ವಾಭಿಮಂತ್ರೀವ ಜಲಂ ಪಿಬದಿವಾನಿಶಂ ಶಿವಸ್ಯ ಸನ್ನಿಧೌ ಧ್ಯಾತ್ವಾ ನಾಸ್ತಿ ಮೃತ್ಯುಭಯಂ ಕ್ವಚಿತ್ ಕೃತ್ವಾ ನ್ಯಾಸಾದಿಕಂ ಸರ್ವಂ ಸಂಪೂಜ್ಯ ವಿಧಿವತ್ ಶಿವಂ ಸಂವಿಧಾಯೇದಂ ನಿರ್ವ್ಯಗ್ರಂ ಶಂಕರಂ ಭಕ್ತವತ್ಸಲಂ ಧ್ಯಾನಂ ಮಸ್ಯ ಪ್ರವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಯಥಾ ಧ್ಯಾತ್ವಾ ಜಪೇನ್ಮನುಂ ಸಿದ್ಧಮಂತ್ರೋ ಭವೇದ್ ಧೀಮಾನ್ ಯಾವಚ್ಛಂಭು ಪ್ರಭಾವದಃ ಅಸ್ತಾಂಭೋಜಯುಗಸ್ಥ ಕುಂಭಯುಗಲಾತ್ ಉದ್ಧೃತ್ಯತೋಯಂ ಶಿರಃ ಸಿಂಚಂತಂ ಕರಯೋರ್ಯುಗೇನ ದಧತಂ ಸ್ವಾಂಕೇಶ ಕುಂಭೌ ಕರೌ ಅಕ್ಷಸ್ರಂ ಮೃಗಹಸ್ತ ಅಂಬುಜಗದಂ ಮೂರ್ಧಸ್ಥ ಚಂದ್ರಸ್ರವತ್ ಪೀಯೂಷಾರ್ದ್ರತನುಂ ಭಜೇ ಸಗಿರಿಜಂ ದ್ರಕ್ಷ್ಯಂ ಚ ಮೃತ್ಯುಂಜಯಂ. ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ಉಪದಿಶ್ಯೇತ ಶುಕ್ರಸ್ವಂ ದಧೀಚಿಂ ಮುನಿಸತ್ತಮಂ ಸ್ವಸ್ಥಾನಂ ಅಗಮತ್ತಾತ ಸಂಸ್ಮರನ್ ಶಂಕರಂ ಪ್ರಭುಂ तस्य तद्वचनम् श्रुत्वा दधीचो हि महामुनिः वनम् जगामतपसे महाप्रीत्या शिवम् स्मरन् तत्र गत्वा विधानेन महामृत्युञ्जयाभिधम् तम् मनुम् व्रजभन् प्रीत्या तपस्तेपे शिवम् स्मरन् तन्मनुम् सुचिरम् जप्त्वा तपसाराभ्यशङ्करम् शिवम् सन्तोषयामास महामृत्युञ्जयम् हितः अथ शम्भुः प्रसन्नात्मा तज्जपाद्भक्तवत्सलः आविर्बभूव पुरतस्तस्य प्रीत्या महामुने तम् दृष्ट्वा सुप्रभुम् शम्भुम् समुमोद मुनीश्वरः प्रणम्य विधिवद्भक्त्या तुष्टा विसुकृताञ्जलिः अथ प्रीत्या शिवश्चात प्रसन्नश्चावनिम् मुने वरम् ब्रूहीति सप्राह सुप्रसन्नेन चेतसा तच्छ्रुत्वा शम्भुवचनम् दधीचो भक्तवत्सत्तमः साञ्जलिर्नतकः प्राह शङ्करम् भक्तवत्सलम् दधीच उवाच देवदेव महादेव मह्यम् देही वरत्रयम् वज्रासित्वादवद्धत्वम् अदीनत्वम् हि सर्वतः ब्रह्मोवाच तदुक्तवचनम् श्रुत्वा प्रसन्नः परमेश्वरः वरत्रयम् ददौ तस्मै दधीचाय तथाश्रुति वरत्रयम् शिवात्प्राप्य सानन्दश्च महामुनिः क्षुवस्थानम् जगामाशु वेदमार्गे प्रतिष्ठितः ब्रह्मोवाच प्राप्यावध्यत्तमुग्रात्स वज्राश्चित्तम् अदीनताम् अताडयच्च राजेन्द्रम् पादमूलेन मूर्धनी क्षुवो दधीचम् वज्रेण जघानोरस्यथो नृपः क्रोधम् कृत्वा विशेषेण विष्णुगौरवगर्वितः नाभून्नाशाय तद्वज्रम् दधीचस्य महात्मनः प्रभावात् परमेशस्य धातृपुत्रो विसिस्मये दृष्ट्वाप्यवध्यत्वमदीनताम् च वज्रस्य चात्यन्तपरप्रभावम् क्षुवो दधीजस्य मुनीश्वरस्य विसिस्मिये चेदसि धातृपुत्रः आराधयामाद हरिम् मुकुन्दम् इन्द्रानुजम् काननमाशु गत्वा प्रपन्नपालश्च पराजितो हि दधीच मृत्युञ्जयसेवकेन पूजयातसि सन्तुष्टो भगवान् मधुसूदनः प्रददौ दर्शनम् तस्मै दिव्यम् वै गरुडध्वजः दिव्येन दर्शनेनैव दृष्ट्वा देवम् जनार्दनम् तुष्टाववाग्भिरिष्टाभिः प्रणम्य गरुडध्वजम् सम्पूज्य चैवम् त्रिदशेश्वराद्धीसुतम् देवम् अजेयमीशम् विज्ञाययामास निरीक्ष्य भक्त्या जनार्दनाय प्रणिपत्य मूर्ध्ना राजोवाच भगवन् ब्राह्मणः कश्चिदधीच इति विश्रुतः धर्मवेत्ता विनीतात्मा सखा मम पुरा भवत् अवध्यः सर्वदा सर्वैः शङ्करस्य प्रभावदः तमाराध्य महादेवम् मृत्युञ्जयमनामयम् सावज्ञम् वामपादेन मम मूर्ध्नि सदस्यति ताडयामास वेगेन स दधीचो महातपाः उवाचतम् च गर्वेण न बिभेमीति सर्वतः मृत्युञ्जयाप्तसुवरो गर्वितो ह्यतुलम् हरिः ब्रह्मोवाच अथ ज्ञात्वा दधीचस्य यदध्यत्वम् महात्मनः सस्मारास्य महेशस्य प्रभावमतुलम् हरिः एवम् स्मृत्वा हरिः प्राह क्षुभम् विधिसुतम् धृतम् विप्राणाम् नास्ति राजेन्द्र भयमन्वपि कुत्रचित् विशेषादृद्रभक्तानाम् भयम् नास्ति च भूपते दुःखम् करोति विप्रस्य शापार्थम् ससुरस्य मे भविता तस्य शापेन दक्षयज्ञे सुरेश्वराद् विनाशो मम राजेन्द्र पुनरुत्थानमेव च तस्मात् समेति राजेन्द्र सर्वयज्ञो न भूयते करोमि यत्नम् राजेन्द्र दधीच विजयायते श्रुत्वा वाक्यम् श्रुवःप्राह तथा कृतिहरेर्नृपः तस्थौ तत्रैव तत्प्रीत्या तत्कामोत्सुकमानसः इति श्रीशिवमहापुराणे द्वितीयायाम् रुद्रसंहितायाम् द्वितीये सतीखण्डे क्षुभदधीच वादवर्णनम् नाम अष्टत्रिंशोऽध्यायः ओम् सतीखण्डत्तिल् 38वद् अध्यायम् पूर्ति ओम्।